मग त्यानंतर असे झाले की एकदा इस्रायल लोक शत्रूंशी लढत होती आणि त्यांच्या शत्रू मधून गोलियत नावाचा सर्वात उंच माणूस समोर यायचा व लोकांना युद्ध करण्यास आव्हान करायचा, पण भीतीमुळे कोणीच लोक त्याच्याशी युद्ध करायला तयार नव्हतं. मग एकदा दावीद नावाचा तरुण मेंढपाळ आपल्या भावांसाठी भाकर घेऊन आला. तेव्हा त्याने गोलियताचे आव्हान ऐकले व राजाजवळ जाऊन युद्धासाठी परवानगी मागितली. तेव्हा दाविदाने युद्धासाठी 5 दगड, काठी आणि गोफण घेतली आणि गोलियतच्या पुढे गेला. तेव्हा गोलियताने दाविदाकडे बघितले व म्हणाला, मी काय कुत्रा आहे की तू काठी घेऊन मास पुढे आला आहे? व आपल्या देवाची नावे घेऊन शिव्या श्राप करू लागला आणि दाविदाला म्हणाला, मी तुझे मास आकाशातील पक्ष्यांना व वन पशूंना खायला देईन. तेव्हा दाविद गोलियताला म्हणाला, तू तर तलवार आणि भाला घेऊन माझ्या विरुद्ध लढण्यास आला आहे, परंतु मी तर देवाच्या नावाने तुझ्या विरुद्ध लढण्यास आलो आहे आणि देव तुला माझ्या हातात करेल. तेव्हा सर्व लोकांना समजून येईल की देव आमच्या सोबत आहे. मग दाविदाने पिशवीतून दगड काढला व गोफणीने त्याला मारला. दगड डोक्यात लागताच गोलियत जमिनीवर पडला. मग दाविद गोलियताकडे धावत धावत गेला व त्याच्याच तलवारीने त्याचे डोके धडापासून वेगळे केले आणि गोलियत मेला. अशा प्रकारे देवाने दाविदाद्वारे इस्रायल लोकांना विजयी केले.